ऑलिव्ह ऑलिव्ह हा ओलिएसी कुलातील मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष आहे. इंडियन ऑलिव्ह ओलिया फेरुजिनिया आणि युरोपिया ऑलिव्ह ओलिया युरोपिया या ऑलिव्हच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. इंडियन ऑलिव्ह भारतात काश्मीर ते कुमाऊ या हिमालयीन प्रदेशात समुद्र सपाटीपासून 2400 मीटर उंचीपर्यंत आढळतो. उत्तर भारतात त्याची लागवडही केली जाते आणि त्याला कहू किंवा बैरबंज या नावाने ओळखतात. युरोपीय ऑलिव्ह हा मूळचा पश्चिम आशियातील असून मोठ्या प्रमाणात स्पेन इटली ग्रीस पोर्तुगाल इत्यादी भूमध्य सामुद्रिक प्रदेशात तसंच उत्तर अमेरिकेतील काही भागात याची लागवड केली जाते. इसवीसनपूर्व 3000 सालापासून पूर्व भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हा लागवडीत आहे. इतर फळझाडांच्या तुलनेत ऑलिव्ह वृक्ष दीर्घकाळ जगतात. पॅलेस्टाईनमध्ये 2000 वर्षांहून अधिक वर्ष जगलेले वृक्ष आढळले आहेत. ऑलिव्ह वृक्षाची उंची 8 ते 15 मीटर पर्यंत असते. हा फांद्यांचा वृक्ष असून त्याची पानं साधी भाल्यासारखी चिवट समोरासमोर कंटकाग्र वरच्या बाजूला करड्या हिरव्या रंगाची आणि खालच्या बाजूला पांढरट असतात. पाने 3 ते 7 सेंटीमीटर लांब तर 0.4 ते 2.5 सेंटीमीटर रुंद असतात. फुलं एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान येतात. फुलांच्या पांढऱ्या रंगाच्या मंजिऱ्या असतात. फळं हिरवी छोटी गोलाकार आणि 50 ते 60 मिलीमीटर व्यासाची असतात. फळं पिकल्यावर ती काळी होतात आणि ते एक खाद्य असते. फळात कठीण कवच असलेली बी असते. फळात गर विशेष नसतो. ही फळं हिवाळ्यात काढली जातात आणि या फळांमध्ये ऑली युरोपियन नावाचे एक नैसर्गिक ग्लुकोसाइड असते. त्यामुळे फळ चवीला तुरट लागते. फळ खाण्यायोग्य होण्यासाठी मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करून धुतलं जातं. फुले आणि फळे येण्यासाठी ऑलिव्ह वृक्षाला 2 ते 3 महिने 7° सेंटीग्रेड पेक्षा कमी तापमान लागते. उपोष्ण प्रदेशात सरासरी तापमान सुमारे 10° सेंटीग्रेड असलेल्या भागात ऑलिव्ह फळांचे उत्पादन चांगले होते. उष्ण कटिबंधीय प्रदेशात हा वृक्ष जरी बहरलेला दिसला तरी याला पुरेसे थंड वातावरण नसल्यामुळे फळे येत नाहीत. तेल मिळविण्यासाठी फळे पिकून काळी पडल्यावर झाडावरून काढतात. फळाचा गर आणि बिया या दोन्हींपासून तेल काढतात. फळामध्ये 25 ते 28% तेल असते. या तेलाचा उपयोग स्वयंपाकामध्ये आणि मालिशसाठी करतात. तसंच साबण वंगण आणि औषध म्हणूनही ते उपयुक्त आहे. ऑलिव्ह तेल 0° सेंटीग्रेड तापमानापर्यंत द्रवस्थितीत राहते. तसेच इतर खाद्यतेलांप्रमाणे लवकर खारट होत नाही. ऑलिव्ह वृक्षाचे मध्यकाष्ठ फिकट ते गर्द तपकिरी किंवा गर्द जांभळे मजबूत लवचिक कठीण जड आणि टिकाऊ असते. त्यापासून हत्यारांचे दांडे छड्या फण्या खेळणी इत्यादी आणि अनेक कातीव कोरीव वस्तू तयार करतात. ही नोंद भानपश्रेया यांनी लिहिली आहे.